नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असून त्यासाठी सगळ्यांनीच एकत्र प्रयत्न करायचं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलंय. महाराष्ट्राच्या 66व्या स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात ते आज बोलत होते. राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या मूल्यमापनात 48 विभागांपैकी 12 विभागांनी 100% उद्दिष्ट प्राप्त केलं आहे. यात महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि परिवहन आणि बंदर विभाग हे मंत्रालयीन विभाग आहेत. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं सुरू असलेल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी अर्थात सर्जन केंद्रित अर्थव्यवस्थेचा उदय होतोय, त्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. इंधन कंपन्यांनी आज व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या. मुंबईत या सिलेंडरचा दर आता 1,713.50 रुपयांऐवजी 1,699 रुपये तर दिल्लीत 1,747.50 रुपये झाला आहे. घरगुती वापराच्या 14 किलो वजनी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल केलेला नाही. पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. अशा प्रकारच्या न्यायालयीन चौकशीमुळे सैन्य दलाचं धैर्य खच्ची होईल, तसंच घटनेचं गांभीर्य लक्षात घेता ही याचिका करणं चुकीचं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.